सासूत्या त्या बाई तुम्ही तुळशी चाळ, तुमच्या हाताखाली आम्ही परायाच बाळ। सळीचे तांदूळ आदनी ती फुलले, देर रतन बोलले वैनी तुमचे बंधू आले। सापडी मंडपला नकला उजाड पाला, राजस बंधवाचा मामा बेगडला गेला। कपाडी मंडप जन प्राजाच्या वाडेला, सीता घेऊन कडला राम भाऊला चढला। रामती लक्ष्मण दोन्ही धुंडी तेतवन, मारवती सांगे कुण सीता नेली रावणान। रामती लक्ष्मण दोन्ही निघाले फेरीला, दोन्ही निघाले फेरीला वल्ले नारेळ नेरीला। मारवती मारवती तुझ्या पायरीला मोती, हश माझ्या बंधवाची जोडी दर्शनाला येती। मारवती मारवती तुझ्या पुत्र पायरीच्या खाली, हश माझ्या बंधवाची जोडी दर्शनाला आली।
सीताबाई गवताची ती चिन्हाणी, गवताची ती चिन्हाणी पुन्हा शिलवाला मीक, डोळे झाकून घाली पाणी।
सीताला सासरवास सासू काही काहीनी केला, राम सारी काग जोडा नाही तिला बघू दिला।
राम गमन तो कैकई ग माझी आई, बारा वर्ष ग झाले सीता सयनी ग नाही।
सीताला सासरवास अनेक वर राईना, अंकुश पोटाला येईना सुडा रामाचे घेईना।
बाण माग बाई बाण बाणाची चळत, लवंकुश बाळाची नाही रामाला ओळख।
बाण बाणाचा आतरून, राम पुशरतातून बाळा तुमचा गुरु कोण।
बरे सोबे झाले गो माझ्या, खूप झाले गो, कुठून आले की इतके काही कळत नाही।
वनधरीला सपन तुटली काळी पोत, रमा तुमच्या लढाईत मारिला इंद्रजीत। मंडधरीला सपन तुट आला सपनी दाखला, इत मारवती एकला खांब लंकेचा वाकला। राम चालल्या वनाला आडव्या झाल्या वन गाई, आपल्या नगरीशी कवा येतान सीताबाई। रामती लक्ष्मण दोघीचे दोघ जण, दोघीचे दोघ जण अंजनीचे हनुमान। अंजनी मनीती माझा मारवती लान, सात समुद्रावरून त्यांनी मारिले उडान। ती अंजनी मनीती माझा मारवती दट, माझा मारवती दट दिली स्वर वेला पाट। इति कय कई बोले रामा तुम्ही वना जावा, तुमच्या गादीच वसुक माझ्या घरातला येवा। ने भरत बोलला कै कैच काळ मुक रम गेले वनवासला या गादीच काय सुख रमती लक्ष्मी मन दोन्ही दोन्ही धुंडी त्यात
सोन्याचिंद
कसा राग मला येतो
नदीच्या पाली कड काळे कोंबडी पक जाडे कोंबडी पख जाडी सासू खेलडी बोट उडी
कृष्ण तुझा तनाहारी गाई वासर सोडून बैलाचे दूध काढी दे बाई कृष्णाला सांग काही गवळ्या चले की सुना पण जाऊ देत नाही उतरेच्या दिवाटानी गोळण चालली एकली डाळिंबाच्या झाडावरी कृष्णा रुळी ठोकिली
चौकट धरून चौकट धरून आले नेतर भरून
बरोबर खाली
वाटणी जाताना मी वाजू देईना जोडव वाजू देईना जोडव वगैरे ते नाही का झाकून जाईना दंड भुजा वगैरे असं
चालले
कर माझा सारणीचा कर माझा सारणीचा सिक मला हरणीचा रस्त्याने चालले खाली बघूनी भुईला खाली बघूनी भुईला रंग चढ पाणी चढ
पाणी चढत जाईल रंग
उभ्या रस्त्याने चालले पदराची सारासारी एकोबीर माझे पारावरी त्यांची नदर दूरावरी
एकच एकोबी घ्यायची